Anna.
Anna.
Ka.
Von.
Ek.
Ein.
Patr.
Brief.
Apni.
Ihre.
Dost.
Freundin.
Ko.
An.
Ek.
Einen.
Likhti.
Schreibt.
He.
Ist.
Jisme.
In dem.
Wah.
Sie.
Apne.
Von ihrem.
Nay.
Neuen.
Dost.
Freund.
Ke.
Von.
Bare.
Über.
Me.
Erzählt.
Batati.
Erklärt.
Bahut.
Sehr.
Khush.
Glücklich.
Mehsus.
Fühlt.
Karti.
Macht.
Apne.
Ihren.
Ko.
Sehr.
Pasand.
Mag.
Or.
Und.
Uska.
Ihr.
Aksar.
Oft.
Saat.
Zusammen.
Me.
In.
Cinema.
Kino.
Jate.
Gehen.
He.
Sind.
We.
Sie.
Saat.
Gemeinsam.
Filme.
Filme.
Ka.
Den.
Anand.
Genuss.
Lete.
Nehmen.
Ko.
Von.
Sundar.
Schönen.
Anubhavo.
Erlebnissen.
Jab.
Wenn.
Hote.
Sind.
To.
Dann.
Khush.
Freuen.
Ki.
Das.
Usne.
Sie.
Ko.
Gefunden.
Paya.
Zu haben.
Swast.
Gesund.
Rehna.
Bleiben.
Paul.
Paul.
Ko.
Hat.
Jukom.
Erkältet.
Ho.
Sich.
Daya.
Geworden.
He.
Und.
Or.
Und.
Wah.
Er.
Batata.
Beschreibt.
He.
Das.
Kaisa.
Wie.
Mehsus.
Fühlt.
Karta.
Macht.
He.
Punkt.
Apne.
Seinen.
Sharir.
Körper.
Ke.
Teile.
Hisso.
Teile.
Ke.
Über.
Bare.
Über.
Me.
In.
Bolta.
Spricht.
He.
Ist.
Jo.
Die.
Dard.
Weh.
Karte.
Tun.
He.
Punkt.
Mujhe.
Ich.
Sir.
Kopf.
Dard.
Schmerzen.
Mira.
Mein.
Gala.
Hals.
Dukta.
Tut weh.
Bukhar.
Fieber.
Bahut.
Viel.
Pani.
Wasser.
Pina.
Trinken.
Chahiye.
Sollte.
Paryapt.
Genug.
Sona.
Schlafen.
Vitamin.
Vitamine.
Lena.
Nehmen.
Mel.
Ich.
Tehelne.
Spazieren.
Jana.
Gehen.
Chahta.
Möchte.
Hum.
Punkt.
Aram.
Ausruhen.
Karna.
Machen.
Jald.
Bald.
Hi.
Sein.
Ho.
Sein.
Jaunga.
Werde.
Safai.
Aufräumen.
Karna.
Machen.
Lisa.
Lisa.
Ne.
Hat.
Saptahant.
Wochenende.
Ghar.
Haus.
Ke.
Mit.
Kamo.
Hausarbeit.
Me.
In.
Bitaya.
Verbrachte.
Wah.
Sie.
Batati.
Beschreibt.
He.
Ist.
Ki.
Das.
Usne.
Sie.
Kon.
Welche.
Se.
Aufgaben.
Kam.
Aufgaben.
Kie.
Erledigt.
Usne.
Sie.
Dhul.
Staub.
Ponchi.
Gewischt.
Or.
Und.
Farsch.
Boden.
Saf.
Gereinigt.
Kia.
Hat.
Bartan.
Geschirr.
Dhui.
Abgewaschen.
Kapde.
Wäsche.
Dhui.
Gewaschen.
Sukhai.
Aufgehängt.
Bathroom.
Bad.
Saf.
Geputzt.
Din.
Tag.
Ke.
Des.
Ant.
Ende.
Me.
Des.
Wah.
Sie.
Bahut.
Sehr.
Khush.
Zufrieden.
Thi.
War.
Uska.
Ihr.
Ghar.
Zu Hause.
Ab.
Jetzt.
Saf.
Sauber.
Sundar.
Schon.
Dikta.
Aus.
Sochti.
Denkt.
He.
Das.
Ki.
Es.
Yeh.
Sich.
Mahanat.
Arbeit.
Ke.
Für.
Layak.
Lohnt.
Tha.
War.
Indradhanush.
Regenbogen.
Max.
Max.
Ek.
Einen.
Tufan.
Sturm.
Ke.
Nach.
Bad.
Einem.
Ko.
Hin.
Dekta.
Beobachtet.
He.
Prädikat.
Wah.
Er.
Un.
Die.
Rango.
Farben.
Or.
Und.
Akritio.
Formen.
Ka.
Des.
वर्णन
beschreibt
करता
macht
जिन्हें
die
वह
er
देखता
sieht
है
Satzende
प्रकृति
Natur
में
in
के
von
अर्थ
Bedeutung
बारे
über
में
nach
सोचता
denkt
कि
das
हर
jede
रंग
Farbe
का
hat
अपना
eigene
एक
Bedeutung
के
des
लाल
roten
रंग
Farbton
को
den
लाल
rot
प्रेम
Liebe
का
für
प्रतीक
Symbol
पीले
gelb
रंग
Farben
की
des
प्रशंसा
Bewunderung
कहता
sagt
पीला
gelb
खुशी
für Glück
का
Symbol
हरे
grünen
रंग
Licht
सराहना
Wertschätzung
समझता
versteht
हरा
grün
विकास
Wachstum
मौसम
Wetter
की
von
रिपोर्ट
Bericht
जूलिया
Julia
सप्ताह
Woche
के
für
लिए
die
पूर्वानुमान
Vorhersage
सुनती
hört
है
sich
वह
sie
यह
dies
सीखती
lernt
है
ist
की
wie
तापमान
Temperaturen
के
über
बारे
über
में
in
कैसे
wie
बात
Gespräch
करें
redet
अपनी
ihre
गतिविधियों
Aktivitäten
योजना
Plan
बनाती
plant
आज
heute
का
der
दिन
Tag
धूपदार
sonnig
बढ़
steigen
रहा
gerade
कल
morgen
बारिश
Regen
होगी
wird
शाम
Abend
को
zu
यह
es
वायु
windig
वाले
sein
हो
werde
जाएंगे
sein
सप्ताहांत
Wochenende
अच्छा
Gutes
होने
sein
का
von
वादा
versprechen
करता
macht
भावनाओं
Emotionen
की
der
शक्ति
Kraft
टॉम
Tom
एक
ein
कठिन
schwierig
दिन
Tag
के
nach
बाद
einem
अपनी
seine
पर
über
विचार
reflektiert
करता
macht
है
ist
वह
er
खुशी
Freude
दुख
Trauer
क्रोध
Wut
और
und
ये
diese
भावनाएं
Gefühle
उसे
ihn
प्रभावित
beeinflussen
आकार
prägen
देती
gibt
है
sind
खुशी
die Freude
चमकदार
strahlendes
भावना
Gefühl
है
ist
जो
das
दिल
Herz
को
erfüllt
भर
füllen
दुख
die Trauer
अक्सर
oft
अप्रत्याशित
unerwartet
आता
kommt
है
ist
गहरे
tief
तक
bis
प्रभावित
beeinflusst
करता
trifft
क्रोध
die Wut
विस्फोटक
explosive
भावनाएं
Emotionen
उत्पन्न
hervorrufen
कर
verursachen
सकता
kann
महासागर
ozean
की
des
लहरों
Wellen
तरंग
wie
होती
sind
है
sind
कभी
mal
शांत
sanft
तूफानी
stürmisch
अपने
seine
को
zu
स्वीकृत
akzeptieren
समझने
zu verstehen
के
zu
लिए
für
सीखता
lernt
हमारे
unseres
अस्तित्व
daseins
का
teil
हिस्सा
teil
हमारे
unserer
अनुभवों
erfahrungen
को
beeinflussen besuchen sie unsere app unter synapselingo.de